हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमः सहमानाय निव्याधिनाव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः
श्रीराम परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आज आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गेल्या गुरुवारी मातोश्री सरलाताई स्वामी चरणी विलीन झाल्या. दोन पाय पण चालणे एक, दोन डोळे पण दर्शन एक, दोन मन पण निर्णय एक, असे ज्यांचे वर्णन केले जात असे त्या मातोश्रींना भावांजली अर्पण करावी असे आज वाटत आहे. त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता आपण कोणत्या शब्दात व्यक्त करणार? समर्पिता, सेवामूर्ती, प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कोणते शब्द? हे सारे शब्द त्यांच्यासाठी अपुरेच आहेत. सरलाताईंच्या केवळ स्मरणाने जी पवित्रता आपल्या अंतःकरणात निर्माण होते तीच त्यांच्यासाठी खरी भावांजली होऊ शकेल. सरलाताईंचे जीवन आम्हा सर्व स्त्रियांसाठी ध्येयरूप असेच आहे. स्वरूपानंद म्हणतात, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. सरलाताईंचे जीवन जर ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवले तर आम्हाला जन्मजन्म वाटचाल करावी लागेल असे त्यांचे जीवन आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा विचार करू शकते, त्यामुळे सरलातेंचं जीवन हे दिव्य जीवन वाटतं। अनेक प्रसंगातून त्यातले काही प्रसंग मी ऐकलेले आहेत आणि काही प्रसंग प्रत्यक्ष पाहिलेले, या सर्वातून ते दिसून येत असे। एकदा सरलाताई स्वामींबरोबर पाद्यपूजेला जाऊन घरी आल्या आणि घरी आल्यावर त्यांची आई, ज्या 10 वर्षे अंथरुणावर झोपून होत्या, त्यांना बेडपॅन द्यावा लागला। तेव्हा कोणीतरी म्हटलं, आल्या आल्या सरलाताईंना सारं करावं लागलं। तेव्हा स्वामी म्हणाले, अशा प्रकारे त्या सर्वांची सेवा करतात, म्हणूनच तर त्या पाद्यपूजा घेऊ शकतात। स्वामी जिथे जातील तिथे सावलीसारख्या सरलाताई त्यांच्याबरोबर असायच्या। एकदा निघायचे असे म्हटल्यावर स्वामींना एक मिनिट सुद्धा उशीर झालेला चालत नसे। सरलाताई आपल्या 3-4 साड्या निर्या काढून ठेवत असत। स्वामींनी, चला सरलाताई निघायचे आपल्याला, असं म्हटल्यावर 5 मिनिटात दुसरी साडी नेसून, गॅसवर जर काही शिजत असेल तरी गॅस बंद करून टाकायचा आणि स्वामींच्या पाठोपाठ चालायला सुरुवात करायची। पुन्हा येऊन उरलेला स्वयंपाक करायचा आणि अगदी वेळेत स्वामींच्या जेवणाचं बघायचं, तितक्या शांतपणे आणि सहजपणे। हे सारं सरलाताई वयाच्या 75व्या वर्षापर्यंत करत होत्या। स्वामी आणि सरलाताईंचा संसार खूप मोठा होता। त्यांना 15-20 मुलं आणि 15-20 मुली होत्या। स्वामी म्हणायचे, आपल्या बरोबर रोज एक व्यक्ती तरी जेवली पाहिजे, आपण जे जेवतो ते त्याला पण वाढावं। स्वामींच्या घरी मुलींपैकी रोज एक कोणीतरी जेवायला असे, त्यांचे वार देखील ठरलेले असत। सरलाताई त्या मुलीला स्वामींबरोबर जेवायला बसवत असत, अतिशय प्रेमाने स्वतःच्या हाताने गरम पोळी करून वाढत असत। अनेक वर्षे त्यांनी ही सर्वांची सेवा केली। स्वामींची त्या लहान मुलासारखी काळजी घेत असत। एकदा जेवताना त्यांनी स्वामींच्या पोळीत अजून एक लहानशी पोळी लपवून वाढली। स्वामी म्हणाले, सरलाताई तुम्ही गणितात नापास, तुम्हाला मी एक पोळी वाढा असं म्हटलं होतं। त्यावर सरलाताई म्हणाल्या, असू दे, लहान तर आहे, केवढे श्रम करता तुम्ही। स्वामी म्हणाले, अहो लहान काय, तुमच्या पोळीचा आकार चंद्रासारखा रोज वाढत तर असतो। त्यांचे हे रोजचे संवाद पण नित्यनूतन आनंद देणारे असत। स्वामीने 4 घास जास्त खावे म्हणून सरलाताईंची नित्य धडपड असे। एकदा भागेश्वर निवासात सत्संगाला गेलो होतो। सत्संग झाल्यावर स्वामी म्हणाले, सकाळी लग्नाला गेलो होतो, मुहूर्ताला जाऊन आलो, गायांच्या घरचं लग्न होतं। इतक्यात तिथे सरलाताई आल्या आणि म्हणाल्या, आता आपल्याला 12:30 वाजता जेवायला जायचं आहे। स्वामी म्हणाले, मी आता काही परत जेवायला येत नाही। सरलाताई म्हणाल्या, मी घरी स्वयंपाक केलेला नाही। तेव्हा मुलींपैकी दोघींनी सरलाताईंना जाऊन विचारले, स्वामी घरी जेवणार आहेत, स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला काही मदत करू का? सरलाताई म्हणाल्या, नको, मी त्यांना घेऊन जाणार आहे। सरलाताईंच्या या वाक्याची आम्हाला खूप गंमत वाटली। असं वाटलं की स्वामींवर अधिकार गाजवणारं सुद्धा आहे कोणीतरी। आम्ही दुसऱ्या दिवशी सरलाताईंना विचारलं, सरलाताई काल स्वामी आले होते का हो जेवायला? त्या म्हणाल्या, छे ग, कुठे आले? म्हणाले, फक्त भात कर, मी दही भात खातो, आणि ते घरीच थांबले। शनिवारच्या संध्याकाळच्या केंद्रातला एक प्रसंग आहे। केंद्र संपल्यानंतर नमस्कार चालू होते। तिथे सरलाताई आल्या आणि स्वामींना सांगू लागल्या, माझी आत्या गेली म्हणून आताच फोन आला आहे, तर मी तिथे जाऊ का? स्वामी म्हणाले, सरलाताई आता रात्र झाली आहे, तुम्ही आता जाणार, रात्री येऊन आंघोळ करणार, उद्या सकाळी 6:45 वाजता अध्यात्म मंगल धाम मध्ये ध्यानाला जायचे आहे, तुम्हाला दगदग होईल, सरलाताई तुम्ही आजारी पडाल। सरलाताई म्हणाल्या, बरं, आणि त्या घरी गेल्या। 5 मिनिटांनी परत आल्या आणि पुन्हा त्यांनी जाऊ का असे स्वामींना विचारले। स्वामी थोड्या कडक शब्दात म्हणाले, सरलाताई आता परत विचारू नका, मी सांगतो ते फायनल। त्यावर सरलाताई तिथे शांतपणे उभ्या राहिल्या। नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वात शेवटी स्वामींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला। त्यांनी जेव्हा नमस्कार केला तेव्हा स्वामी म्हणाले, हा खरा नमस्कार, ही खरी शरणागती। स्वामी म्हणत, सरलाताई सकाळी 4:30 ते 6 ध्यानाला बसतात, त्यानंतर त्यांना 6 वाजता ध्यानातून उठवून मी 6 ते 7:30 असा ध्यानाला बसतो। कधी कधी गमतीने स्वामी म्हणत, एकदा का सकाळी ध्यानानंतर 6 वाजता सरलाताई स्वयंपाकघरात गेल्या की त्या थेट 2 वाजता तिथून बाहेर पडतात। पुढे स्वामी म्हणाले, पण सरलाताईंचे जीवन मात्र सोपे नाही। आमच्या घरी दिवसभरात 25 जण तरी येतात आणि जातात, पण सर्वांचा आदरातिथ्य त्या अतिशय प्रेमाने करतात. मंगळवार हा स्वामींचा विश्रांतीचा वार असे, पण स्वामींची विश्रांती म्हणजे कामात बदल अशी होती की काय कोण जाणे. एकदा एका मंगळवारी स्वामी आणि सरलातेंबरोबर सद्भक्त चोभे काकांच्या फ्लॅटवर जाण्याचा योग आला. चोभे काकांच्या फ्लॅटवर साधक साधना करत असत, तसेच परगावचे साधक उतरत असत. आम्ही तिघे रिक्षातून गेलो. रिक्षावाल्याला द्यायचे सुटे पैसे स्वामींच्या हातातच होते. रिक्षातून उतरल्यावर त्यांनी ते लगेच दिले. चोभे काकांच्या फ्लॅटवर गेल्यावर सरलाताईने हातात किरसुणे घेऊन घर झाडायला सुरुवात केली. स्वामींनी फडकं घेऊन फर्निचर ओटा पुसायला सुरुवात केली. ते दोघेही एक क्षणही न थांबता इतके भराभर काम करत होते की मला कळेना स्वामींच्या हातातून फडकं घ्यावं का सरलाताईंच्या हातातून किरसुणी घ्यावी. स्वामी सरलाताईंनी सगळं घर स्वच्छ केलं, जमीन पुसली, चादरी बदलल्या, उदबत्ती लावली. त्यानंतर फक्त 2 मिनिटं स्वामी आणि सरलाताई कॉटवर बसले. स्वामी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, चला आता घरी. आणि आम्ही घरी निघालो. स्वामी सरलाताई हे सर्व वयाच्या 65 नंतर देखील करत होते. स्वामींचं आणि त्यांच्याबरोबर तितकंच सरलाताईंचं जीवन देखील मला फार आश्चर्यसारखं वाटतं. खरोखर दैवी जीवन होतं त्यांचं. एकदा केंद्रात एक मुलगी बसण्यासाठी जागा शोधत होती. स्वामी तिला म्हणाले, ये पुढे. तिथे एक भगिनी बसल्या होत्या. स्वामी त्या मुलीला म्हणाले, बस त्यांच्या मांडीवर. त्यांच्या मांडीवर बसलीस तर श्रीमंत होशील. त्या भगिनींच्या जवळ सरलाताई बसल्या होत्या. नंतर स्वामी म्हणाले, पण सरलाताईंच्या मांडीवर बसलीस तर मात्र मोक्षश्री मिळेल. असा केवढा मोठा स्वामींचा विश्वास सरलाताईंनी संपादन केला होता. स्वामींनी देह ठेवल्यानंतर दुपारी सरलाताई एकट्या असत, म्हणून आम्ही मुलींपैकी काही जणी सरलाताईंच्या सोबतला दुपारी 2 ते 4 असे जात असू. खरं तर उगीच म्हणायचं की आम्ही त्यांच्या सोबतला जातो. सरलाताईच प्रेमाने आमचं सर्व काही करायच्या. मी जेव्हा दुपारी जात असे तेव्हा त्या कॉटवर पहुडलेल्या असायच्या. त्यांना नमस्कार केल्यावर म्हणायच्या, स्वयंपाकघरात टेबलावर ठेवले ते खाऊन घे. घरी दुपारी मी झोपते हे त्यांना कळल्यावर दुसऱ्या कॉटवर उशी पांघरून काढून ठेवलेलं असायचं. त्या म्हणायचा, झोप शांतपणे. आता मी जर त्यांना म्हटलं की सरलाताई आम्ही इथे आरामच करायला येतो की काय असं वाटतं, तर त्या लगेच म्हणायच्या, अगं प्रत्येक जण घरात काम करतच असतो, थोडी विश्रांती नको का. सरलाताई ह्या सर्वांची खरी आई होत्या. एका स्त्रीचं जीवन काय असतं हे त्या जाणत होत्या. त्या गुणांनी सर्व अंगाने मोठ्या होत्या, पण आम्हाला त्यांनी कधीही कुठल्याही बाबतीत कमी लेखलं नाही. मध्यंतरी जो सरलाताईंचा 95वा वाढदिवस झाला तेव्हा स्वामी मकरंदनाथ म्हणाले, तुम्ही मनापासून विचार करा की सरलाताईंचं जीवन जगणं शक्य आहे का. ते सरलाताईंनी शक्य करून दाखवलं. स्वामींच्या या वाढलेल्या विश्वामध्ये त्यांनी प्रत्येकाला प्रेम दिलं. पिढ्या मागून पिढ्या सांगतील की त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. सुरुवातीला सरलाताई या एकट्याच कार्यकर्त्या होत्या. मोठी जीवन घडतात त्यामागे पुष्कळ त्याग असतो. सरलाताईंनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीचा परिपूर्ण विचार केलेला दिसतो. त्यामध्ये कोणतीही तडजोड जशी स्वामींनी केली नाही तशी सरलाताईंनीही केली नाही. स्वामी सरलाताईंचे जीवन हे आदिनाथांनी महाविष्णूंनी नियोजित केलेलं जीवन निश्चित असलं पाहिजे. दैवी गुणसंपदा घेऊन जन्माला आलेल्या सरलाताईंचं खरं तर आपण वर्णन करू शकत नाही. अनेक गुणांचा त्या सागर होत्या, तरी देखील त्यांना पाहिल्यावर प्रथम लक्षात येत असे की सरलाताई म्हणजे मूर्तिमंत शांती. शांती हे त्यांच्या साऱ्या गुणांचं अधिष्ठान होतं. कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी त्या हर्षाने हुरळून गेलेल्या आहेत असं कधीही पाहिलं नाही. त्यांचं हसणं देखील दुसऱ्याला प्रसन्न करणारं, शांत करणारं असं होतं. पाद्यपूजा करून घेताना त्या जितक्या शांत असायच्या तितक्या शांत त्या घाईघाईने घरातली कामं करताना असायच्या. स्वामींच्या आजारपणात देखील त्या काळजीने खचून गेले आहेत, खिन्न त्रस्त उद्विग्न झाले आहेत असं कधी दिसलं नाही. त्या काही वर्ष अंथरुणावर पडून होत्या, पण ती शांती त्यांना कधी सोडून गेली नाही. सरलाताईंच्या एका वाढदिवसाच्या प्रसंगी बोलताना स्वामी माधवनाथ म्हणाले होते, संतांची पत्नी होणे ही सोपी गोष्ट नाही. सरलाताईंना अतिशय कष्ट करावे लागतात. सरलाताई आहेत म्हणून मी आहे. माझ्यामुळे त्या मोठ्या नाहीत. त्यांच्या ठिकाणी जे स्वतंत्र गुण आहेत त्यामुळे त्या मोठ्या आहेत. खरं तर त्यांच्यामुळे मी मोठा. वयाच्या 5व्या वर्षापासून आम्ही एकत्र आहोत, पण आमचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाही. आजही ते वाढतच चाललंय. त्यांना माहिती आहे की त्यांच्या संसारात मी कुठेही नाही, तरी त्यांनी माझ्याबरोबर आनंदाने संसार केला. त्यांना एकच गोष्ट माहिती आहे, स्वामींना जे आवडतं ते करणं. स्वामींशिवाय त्यांना दुसरं जीवन नाही. माझ्या मनात अखंड चिंतन चालू असतं, पण ते ओळखून माझ्या प्रत्येक कृतीला त्या आनंदाने साथ देतात. म्हणून त्या मोठ्या. माझी पातळी ओळखून त्याप्रमाणे वागणं हे खरोखरच कठीण आहे. माझा व्याप इतका मोठा आहे की 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस कुणीही माझं करू शकणार नाही. कुणीही हळूहळू काम केलेलं मला चालत नाही. आयुष्यातला क्षण आणि क्षण महत्वाचा आहे हे सर्व त्या जाणून आहेत. हे सर्व वर्षानुवर्ष करणं कठीण आहे. अजूनपर्यंत त्यांच्या तोंडून मी दमले थकले असा शब्द कधीही ऐकलेला नाही. त्यांना दुसरं काही करायला नको, माझी सेवाच त्यांना उद्धरून नेईल. खरोखरच परवा मातोश्रींच्या निर्याणानंतर शुक्रवारी ध्यानाच्या वेळी स्वामी मकरंदनाथ म्हणाले, स्वामीजी आणि सरलाताई हे आपल्यासाठी विठ्ठल रखुमाई सारखे आहेत. ते दोघेही आपल्यासाठी देव आहेत. सरलाताई या स्वामींच्या स्वरूपामध्ये परमात्म्यामध्ये लीन झाल्या. त्यांच्या श्रद्धेमुळे आणि त्यांच्या कर्मांमुळे त्यांना परत जन्म नाही, त्या मुक्त झाल्या. हरी ओम तत्सत.
सरलाताईंचं जीवन फार धावपळीचं होत आणि त्यांची सगळी धावपळ स्वामीजींच्या अवतीभोवती चालायची. स्वामीजींच्या अवतीभोवतीची धावपळ सांभाळून त्या घरातली सगळी कामं, बाजारहाट तिथपासून स्वयंपाकापर्यंत सगळं चोख करत असत. असं सर्व करत असताना स्वामीजींना थोडंही इकडचं तिकडं झालेलं चालायचं नाही. स्वामीजी जे म्हणतात आता वृंदाताईंनी वाचलं की 4 दिवस माझी सेवा करणं कठीण आहे कोणालाही, पण सरलाताईंनी ती आयुष्यभर केली. कारण स्वामीजींच्या जीवनाला खूप खूप निरनिराळे असे आयाम होते. ते एकाच वेळेला दुकानदार, भक्त, संसारी, आलेल्या मुमुक्षूच्या शंकांचं निरसन करणारे, ध्यानामध्ये ध्यान योगामध्ये रंगून गेलेले, उत्तम कर्म करणारे, आणि साधक वर्गाचे मायबाप असे होते. त्यांच्या ठिकाणी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, अशा प्रकारचा भाव खरोखर मुरलेला होता. मी आणि माझ किंवा मी आणि माझ्या पुरतं असं स्वामींच्या जीवनात काही नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटले ना, जे जगाशी जुनाट सोयरिक, प्रत्येक व्यक्तीशी फार जुनी ओळख असल्यासारखे स्वामीजी प्रत्येक व्यक्तीला सलगी देत असत. आणि मग नंतर ते निभावायला लागत होत सरलाताईंना. स्वामीजींच्या कार्याची जी विविधांग आहेत ती सगळी स्वामीजींनी आणि स्वामीजींना साथ देणाऱ्या सरलाताईंनी अशी निभावली. एक प्रसंग घडला, तो मी कधी कुठे सांगितला नाही, आज सांगतो. की माझी आई आणि बहीण हा साधारण 83 सालचा प्रसंग आहे. माझी आई आणि बहीण सरलाताईंच्या स्वामीजींना भेटायला म्हणून सकाळी 10 वाजता स्वामीजींकडे गेलेली होती. अर्धा तास पर्यंत स्वामीजी त्यांच्याशी बोलले आणि ज्यांना भागेश्वर निवास जुनं घर आठवतं तसं त्या चाळीला बाहेर मोठी गॅलरी होती आणि स्वामीजींच्या खोल्यांमध्ये आत जायला दोन्ही खोल्यांमध्ये आत जायला गॅलरीतून दार होती. तसंच ज्या आतल्या खोल्या होत्या त्याच्यातूनही एकमेकांमध्ये जायला अर्थात मध्ये दार होतं आणि त्याच्या आत स्वयंपाकघरात जायला एक दार होतं आणि पलीकडे स्वयंपाकघरातून मागच्या गॅलरीत जायला एक दार होतं. चाळीत साधारण जसं असतं त्याच प्रकारे सगळ्यातही जेव्हा काम करत असत तेव्हा स्वयंपाकघराचा पडदा ओढलेला असे आणि आत सरलाताई काम करत असत. स्वामीजींची भेट झाल्यानंतर ज्या खोलीत स्वामीजींची भेट झाली त्या खोलीतून आतल्या दारातून दुसऱ्या खोलीत माझी आई आणि बहीण आले. त्याच्या आतल्या बाजूला जे स्वयंपाकघर होतं त्याचा दाराचा पडदा सरकवलेला होता आणि सरलाताईंना नमस्कार करून जायचं असा विचार होता. तिथं असलेल्या एक भगिनी असं म्हणाल्या की कुठं चाललात, तर आई असं म्हणाली की सरलाताईंना नमस्कार करायला, तर त्या म्हणाल्या सरलाताई आता कामात आहेत, आता सरलाताई भेटणार नाहीत, आता इथून बाहेर जायचं सरळ. असं म्हणून आई आणि माझी बहीण त्यामुळं बाहेर गेली आणि घरी गेले. स्वामीजी हा संवाद ऐकत होते. स्वामीजी त्या भगिनींना काही म्हणाले नाहीत. स्वामीजींनी सरलाताईंना बोलून घेतलं आणि विचारलं की मकरांची आई आणि बहीण आले ते त्यांना तू कुंकू लावलंस का परत जाताना. सरलाताई म्हणाल्या मला माहीतच नाही ते कधी गेले, ते मला सांगून गेले नाहीत. तेव्हा ते म्हणाले की तुझं लक्ष असायला पाहिजे होतं, आपल्या घरातून कोणी असं जातं याचा अर्थ काय. त्या भगिनीं देखत स्वामीजी सरलाताईंना खूप बोलले. हे खरं म्हणजे कोणीही व्यक्ती अशी जाताना तशी जाऊ नये हे त्या भगिनींना स्वामीजींना सांगायचं होतं. पण त्याच्याही पेक्षा पुढे कळस म्हणजे साधारण 6 च्या दरम्यान स्वामीजी आणि सरलाताई रिक्षा करून आम्ही तेव्हा पत्र्यामारुती बशी राहायचो आमच्या घरी आले. सरलाताई कुंकवाचा करंडा बरोबर घेऊन आल्या आणि वर येऊन इतक्या ओशाळेपणाने म्हणत होत्या की तुम्ही कधी गेलात मला कळलंच नाही, पुटपुटल्या, तुम्ही कधी गेलात मला कळलंच नाही, तुम्हाला कुंकू लावायचं राहिलं म्हणून आले. म्हणजे स्वामीजी तेवढंच बोलून राहिले नाहीत. तर अशा प्रकारे सरलाताई आणि काही कारण नसताना सरलाताईंना ही सगळी बोलणी स्वामीजींकडून बसली. पण सरलाताई असं म्हणाल्या नाहीत की मग त्यांचंही काम होतं मला सांगून जायचं, जर तसं असेल तर मग त्या का नाही, म्हणजे कितीही याला फाटे फोडता येऊ शकतात या घटनेला आणि कोणी असं परस्पर गेलं तर मी नाही जबाबदार. तुमचं हे जे काम आहे ते आता मला फारच त्रासदायक व्हायला लागलंय, असं काही कोणी भगिनी असं बोलू शकेल. अशा प्रकारे कुठलीही भाषा सरलाताईंच्या मुखात तर नव्हतीच पण त्या स्वतःच ओशाळल्यासारख्या कुंकवाचा करंडा घेऊन आल्या. त्याच्याही पेक्षा कडी म्हणजे त्या दिवशी केंद्रात मी गेल्यानंतर त्या भगिनी मला म्हणाल्या की काय स्वामीजी आज रागवले, ते त्यांना इतकं रागवलेलं मी कधी पाहिलं नव्हतं. मी म्हणलं कशा करता रागवले, ते म्हणे की सरलाताईंचं लक्ष नव्हतं, सरलाताईंनी कुंकू लावलं नाही म्हणून स्वामीजी रागवले ते, असं त्या भगिनी मला सांगत होत्या. त्यांच्या स्वामीजींच्या अवतीभोवती काय वातावरण असेल याची तुम्ही कल्पना करा. अशी मंडळी स्वामीजींच्या घरात त्यांच्या आश्रयाला राहत होती आणि तीच मंडळी असं वर्तनही करत होती आणि असं वर्तन करत असताना त्यांचंही वर्तन शांतपणे स्वामीजी सहन करत होते एक प्रकारे. आणि त्यांच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून झिजतही होते अशा सरलाताई होत्या आणि असे स्वामीजी होते. इथे एक निवेदन आहे, प्रश्न नाही. आत्ता वाचण्यात आपला वेळ जाऊ नये म्हणून लिहित आहे, नाहीतर मी सगळं प्रश्न निवेदन प्रश्न म्हणून वाचेन म्हणून लिहिलेलं आहे. त्या निवेदनाचं स्वरूप असं आहे की मी कुठं गेलो होतो तेव्हा म्हणालो की सरलाताई नाही तर एक पोकळी जाणवतीये नाही का, पण त्या व्यक्तीने म्हटलं की मला तशा प्रकारची पोकळी जाणवली नाही. एवढंच नव्हे तर स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा देखील मला अशी पोकळी जाणवली नाही. याचं कारण मात्र असं की ते माझ्या आतच आहेत अशी माझी नेहमी भावना होती. आणि त्यामुळे मला अशा प्रकारची पोकळी जाणवली नाही. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या मदतीची गरज मला भासली तेव्हा तेव्हा आतून मला निश्चित मदत मिळाली, तेच आपल्या बरोबर आहेत असं जाणवलं. आणि ते त्यांनी देह ठेवला तेव्हापासून जवळपास नेहमीच मला याचा अनुभव आला. आणि तरी मला जेव्हा अडचण आली तेव्हा स्वामीजी मला असं सांगतायत असा भास झाला की तू मकरंदकडे जा. त्यामुळे माझ्या जीवनात रिक्तपणा नाही. माझं जीवन हे तुमच्यामुळं म्हणजे माझ्यामुळं भरलेला आहे स्वामीजींच्या पश्चात. सध्या मला माझ्यामध्ये हा मात्र प्रश्न आहे बरं का, दोन व्यक्तींचा वास आहे असं वाटतं. एक मी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आणि एक स्वामीजी. जेव्हा मी प्रॉमिनंट असतो, जे अहंता प्रॉमिनंट असते तेव्हा जगाचं भान जास्त ठळक असतं आणि हृदयाच्या ठिकाणी असलेलं स्वामीजींचं अस्तित्व त्या मानानं खूप क्षीण पण असतं. जेव्हा स्वामीजींचं अस्तित्व जास्त प्रॉमिनंट असतं तेव्हा ते ऑब्झर्वरच्या भूमिकेत चिदाकाशात आहेत असं वाटत राहतं. अशा वेळी मी अगदीच शांत ऑब्झर्वरकडे पाहत बसलेला असतो. अशा वेळी अवतीभोवतीच्या गोष्टी अगदीच खेळ चालल्याप्रमाणे वाटतात. व्यवहार सुरू असला तरी एक खोल शांतीचा अनुभव येतो. ध्यानाच्या वेळीही अशा प्रकारेच होतं. जेव्हा मी साक्षी आहे असा भाव असतो तेव्हा साक्षीत्व सांभाळण्याकरता प्रयत्न सुरू आहे असं लक्षात येतं. जेव्हा मी शांतपणे बाजूला होऊन स्वामीजी साक्षी आहेत असा भाव धरतो तेव्हा धडपड थांबते. अशी स्थिती थोड्या वेळ टिकते. या दोनही व्यक्ती एकाच ठिकाणी आहेत पण त्या वेगवेगळ्या आहेत. हा मी जावा त्यांना स्वामीजींमध्ये विलीन व्हावं, दिवसभरात थोडा वेळ तरी हे जमावं असं वाटतं. हा मी जावा याकरता काय करावं असं विचारलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सद्गुरूंचं वर्णन करताना तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाबीसी ज्याच्या अंतःकरणातून तू लपतोस म्हणजे नाहीसा होतोस त्याला विश्व सत्य वाटायला सुरुवात होते. प्रगट आणि अंतःकरणात जेव्हा प्रगट होतोस तई करीसी आघवेची तू, तेव्हा तूच सर्व ठिकाणी भरलेला आहेस असं साधकाला वाटत राहत. असंच म्हटलेलं आहे, त्यामुळे हे जे लिहिलेलं आहे ते अतिशय खरं आहे. एक तर मी तरी तिथं असेन किंवा हरी तरी तिथं असेल, एक मी तर तिथं असेन किंवा स्वामीजी तरी तिथं असेल, कारण तिथं दोन मावत नाहीत अशी अडचण आहे. प्रेम गली अति साकुरी तामे दोन समाय, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नहीं, असं कबीरांनी म्हटलेलं आहे. फार फार अरुंद गल्ली कि मी जोपर्यंत असतो तोपर्यंत हरी काय कोणीच तिथं नसतो. हरी नाही, स्वामीजी नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, पत्नी नाही, पती नाही, मी असतो तेव्हा तिथं कोणी नसत. आणि जेव्हा दुसरा कोणी असतो तेव्हा मी नसतो. प्रेमाची भाषाच अशी आहे, प्रेमाच्या भाषेमध्ये दोन चालत नाहीत. असं असल्यामुळं मी लुप्त झालो किंवा तो प्रॉमिनंट झाला की मी लुप्त व्हायलाच लागतं. तोच भरून जर राहिला तर मी असण्याची शक्यता काही नाही. आणि पारमार्थिक प्रेमामध्ये हे असतं, पण साध्या प्रेमामध्ये देखील असंच असतं. साधं प्रेम, एका मुलानी एका मुलीवर केलेलं प्रेम, एका मुलीनी एका मुलावर केलेलं प्रेम, त्यावेळेला मात्र हे याला काही कंडिशन आहेत बर का. हे जे प्रेम आहे हे प्रेम जोपर्यंत खऱ्या अर्थाने एकत्र येत नाही तोपर्यंतच टिकतं. या प्रेमाची गंमत अशी आहे, ते खऱ्या अर्थाने एकत्र आले म्हणजे जर त्यांचा विवाह झाला समजा तर ही भावना संपते. प्राप्त झालं की निसटलं असं या प्रेमाचं, लौकिक प्रेमाची अशी गोष्ट आहे, त्याचं काही वाटेन असं होतं. जो मी आहे त्याची जागा एका खोलीत राहत होतो त्यामुळे तीन खोल्यांनी घेतलेली असते. तीन खोल्या असतील तरच सर्व काही, पण ज्या क्षणी त्याची लब्धी होते, ज्या क्षणी मी तीन खोल्यांमध्ये जातो त्या क्षणी तीन खोल्यांचं वैशिष्ट्य माझ्या डोक्यातून पार नाहीसं होतं. मग मी परत तयार होतो, तीन खोल्या विसरल्या जातात. व्यक्ती असो वस्तू असो, सद्गुरूंच्या बाबत स्वरूपानंदांनी देखील मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, असं म्हटलेलं आहे. हा मी जाणं ही गोष्ट लौकिक क्षेत्रामध्ये फार कठीण, आणि जेव्हा अल्प ध्यास घेतलेला असतो एखाद्या गोष्टीचा त्या ध्यासाची पूर्ती झाल्यानंतर तो जो तू होता जो सगळा व्यापून राहिलेला होता तो नाहीसा होऊन जातो. जसं स्वामीजी म्हणतात लग्नाचा आनंद लग्नाच्या पहिल्याच दिवशी संपतो, लग्न लागतं तेव्हा लग्नाचा आनंद संपतो, असं स्वामीजी म्हणत असत. फार फार तर ते म्हणत असत की कोणाकोणाच्या बाबत शक्य आहे की तो पुढे 8 दिवस, महिना, 2 महिने, कोणाकोणाचं वर्षभर राहतो. ते गमतीने म्हणायचे की वर्षभर हातात हात घालून चाललेले असतात फिरायला जाताना. पण लग्नाला एकदा 20-25 वर्ष झाली की ते पुढे आणि या माग अशी परिस्थिती चालू होते. आता एकत्र चालणं संपलं, आता त्याची गरजच संपली असं होऊन जात. पण पारमार्थिक दृष्टीने पारमार्थिक प्रेमाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये हे जे दुसऱ्याचं अस्तित्व आहे ते अति सुखमय असतं. माझा तर अनुभव असा आहे, मला दोन्ही बाजूनी अनुभव आहेत असं मला वाटतं. खरं खोटं स्वामीजींना माहिती की तू गेलेला आहे आणि फक्त मी आहे याचा मला खूप अनुभव आहे. सगळं जगत संपलेलं आहे, विचार संपलेले आहेत, मन नाही. मनोमय विश्व असल्यामुळे विश्वाची आठवण जाते. मन आणि देहबुद्धी हे एकमेकाशी संबंधित असल्यामुळं देहाची जाणीव जाते. देह असून देहाची जाणीव जाते आणि हा मी अति सुखकर असतो. आपलं जे शुद्ध अस्तित्व असतं ते अतिशय सुखकर असतं आणि त्याचा कधी कंटाळा येत नाही त्या सुखाचा, याचा मला अनुभव आहे. मला दुसऱ्या गोष्टीचाही अनुभव आहे. आणि या पहिल्या अनुभवाच्या तुलनेनी तो जास्त सघन आहे, जास्त माझ्या जीवनात भरला असं मला जाणवतं. तो म्हणजे केवळ तू असणं, केवळ स्वामीजी आहेत हा अनुभव मला खूप आहे. त्यांचं स्मरण, तत् चिंतनम, तत् कथनम, अन्योन्यम, तत् प्रबोधनम, दुसरा विषयच नाही. मनाला दुसरा विषय नाही, बुद्धीला दुसरा विषय नाही. स्मरण त्यांच्या कृतीचं, त्यांच्या जीवनाचं, त्यांनी केलेल्या प्रबोधनाचं. स्मृती देखील दडून राहिलेली आणि कधी पटकन बाहेर येईल आणि ती स्वामीजींचीच बाहेर येईल याचाही खूप अनुभव आहे. पहिला अनुभव आहे तो फक्त ध्यानाच्या वेळचा आहे आणि दुसरा तुलनेने खूप जास्त आहे असं मी म्हटलं तो मात्र इतर वेळचा आहे. ध्यानाची वेळ आणि आता तर मी ध्यानाला काही कारणांमुळे जवळपास 40 मिनिटं बसतो. माझी 1.5 तासाची ध्यानाची बैठक होती, त्याच्याही आधी मी 2 तास 2.5 तास ध्यानाला बसत असे. म्हणून 2.5 तासाचा हा अनुभव आणि उरलेल्या 20-22 तासांचा हा अनुभव असं जर पाहिलं, कधी कधी पांडुरंग फार भरून राहिला असं माझं झालेलं आहे. पण तो असतो पांडुरंग आणि मी त्याला म्हणतो स्वामी. आणि जेव्हा तसं असतं तेव्हा सगळं बदलून जातं. तेव्हा आपलं पाहणं बदलतं, ऐकणं बदलतं, विचार करणं बदलतं. आणि मला स्वामीजींची आठवण नाही आत्ता सांगितली तशी, आणि ध्यानही चालू नाही, आणि एक प्रकारे या दोन्ही पारमार्थिक आठवणी विशेष नसताना केवळ आपल्या स्वतःचा मीपणा म्हणा, अहंकार म्हणा किंवा जीवभाव म्हणा याचाही अनुभव आहे. यावेळेला परमार्थ अगदी भासमात्र वाटत राहतो असं माझा अनुभव आहे. एवढं सगळं ऐकलेलं अगदी भासासारखं. आपण कधी काळी इतक्या खोल अनुभवात डूब देऊन राहिलो पण त्यावेळेला मात्र अगदी भासासारखं. ते खरं होतं की खोटं होतं असं. त्यामुळे एक मी तरी किंवा एक स्वामीजी तरी, जेव्हा मी प्रॉमिनंट असतो तेव्हा जगाचं भान ठळक असतं आणि हृदयाच्या ठिकाणी असलेलं स्वामीजींचं अस्तित्व त्या मनानं खूप क्षीण पण असतं. जेव्हा स्वामीजींचं अस्तित्व जास्त प्रॉमिनंट असतं तेव्हा ते ऑब्झर्वरच्या भूमिकेत चिदाकाशात आहेत असं वाटतं. हे खूप चांगलं आहे. स्वामीजींचं अस्तित्व खूप क्षीण असेल तेव्हा देखील बॅक ऑफ द माइंड ते पाहतायत असं जर वाटत असेल तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. अशा वेळेला मी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असलेला मी अगदीच शांत ऑब्झर्वर कडे पाहत बसलेला असा असतो. मग अशा वेळेला ते चिदाकाशात आहेत, मी प्रॉमिनंट आहे, पण हा मी देखील एक प्रकारे ते अगदी दूर पण ऑब्झर्वर म्हणून आहेत याची जाणीव ठेवलेला असा त्यावेळेला मी देखील असतो असं म्हटलेलं आहे. अशा वेळी अवतीभोवतीच्या गोष्टी अगदीच खेळ चालल्याप्रमाणे वाटतात. व्यवहार सुरू असला तरी एक खोल शांतीचा अनुभव येतो. त्यांनी असं म्हटलंय, ध्यानाच्या वेळीही अशाच प्रकारे होतं. मी साक्षी आहे असा भाव जेव्हा राहतो तेव्हा साक्षीत्व सांभाळण्याकरता प्रयत्न सुरू करावे लागतात. आणि हा मी शांतपणे कधी कधी ध्यानात बाजूला होतो आणि आतले स्वामीजी साक्षी आहेत असा भाव होतो तेव्हा धडपडत थांबते. तसंही तुम्हाला सांगतो की या युक्त्या आहेत, ही प्रतिभा आहे असं असल्यामुळं सर्वांकरता नाही, सर्वांकरता तुमच्या प्रत्येकाकरता अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलं गेलं तशी साधना करायची. इथं विचारलंय म्हणून सांगतो की ही एक युक्ती आहे की आतले स्वामीजी किंवा स्वामीजींशी एकरूप मी झालेलो आहे आणि स्वामीजी विचारांकडे पाहत आहेत. स्वामीजी अशी एक युक्ती सांगायचे की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, त्या समाधीच्या तिथं आपण बसलेले आहोत आणि ते जे दार आहे त्या दारातून एक एक वारकरी जसा आत यावा तसे विचार येत आहेत आणि जात आहेत आणि मी तिथून त्या विचारांकडे वेगळेपणाने पाहतोय अशी एक युक्ती म्हणून सांगायचे. हे जवळपास तसंच लिहिलेलं आहे. या दोनही व्यक्ती एकाच ठिकाणी आहेत पण त्या वेगवेगळ्या आहेत. हा मी जावा त्यांना स्वामीजींमध्ये विलीन व्हावं, दिवसभरात थोडा वेळ तरी हे जमावं असं वाटत राहत. या दोन्ही व्यक्ती एकाच ठिकाणी आहेत, जे एकाच ठिकाणी मी आहे आणि एकाच ठिकाणी त्याच ठिकाणी स्वामीजी आहेत, पण ते असतात तेव्हा मी नसतो आणि मी असतो तेव्हा ते नसतात. हा जो मी आहे तो या स्वामीजींच्या ठिकाणी म्हणजे बोधाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी लीन व्हावा, त्यानं स्वामीजींमध्ये विलीन व्हावं, दिवसभरात थोडा वेळ तरी हे जमावं असं वाटतं. हे जमवण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे ध्यान आहे. इतकं अंतरंग जेव्हा जमवायचं असेल तेव्हा ध्यानाशिवाय पर्याय नाही. स्वामीजी अर्थात परमात्मा, परमात्मा स्वरूप, प्राप्त पुरुष आणि त्याच्यामध्ये मीनी विलीन व्हावं आणि फक्त ब्रह्म उरावं अशी स्थिती ध्यानामध्ये प्रथम अनुभवाला येईल, बाह्य वर्तनात नंतर, आधी नाही. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. त्यामुळं हे होण्यासाठी काय करावं, हा मी जावा यासाठी काय करावं, तर ध्यान हाच त्याला उपाय आहे. ध्यान करावं, पाहावं आणि तया पाहता पाहता तेची झाले. त्याला पाहायला गेल्यानंतर जो पाहायला जातो आहे तो तेच होऊन राहावा हाच याला उपाय आहे. बाकीचा जो व्यवहाराच्या वेळेला कधी स्वामी असणं किंवा कधी आपण आहोत मी आहे असा भाव असणं हा तुम्ही साधना करता म्हणून तो टिकून असतो. तुम्ही जर साधनाच केली नाही तर असं काही होणार नाही व्यवहाराच्या वेळेला. असं असल्यामुळं साधनाच प्रधान. साधनेच्या वेळेला हे जमवावं आणि मग इतर वेळेला जमवण्याचा खरं म्हणजे बाकीच्या वेळेला ते आपोआप तुमच्या डोळ्यात उतरणं अपेक्षित आहे, कानात उतरणं अपेक्षित आहे, स्पर्शात उतरणं अपेक्षित आहे, मनात चित्तात बुद्धीत उतरणं अपेक्षित आहे. ते तुम्ही आधी ओढून आणू शकत नाही, त्याला मात्र वेळ लागतो. म्हणून तर या साधनेला जे तपांच्या भाषेत मोजलं जायचं हेच कारण आहे. 12 वर्ष ही लागणारच, पण ध्यान मात्र सोपं आहे. ध्यानाच्या वेळेला प्रथम अनुभवाला यावं आणि व्यवहारात मात्र खूप हळूहळू अनुभवाला यावं, कारण ते तसंच होत असतं. तुम्ही कितीही घाईगडबड करून तसा फारसा उपयोग होत नाही, तरी घाईगडबड करावी. पण घाईगडबड करून होत नाहीये म्हणून निराश होऊ नये असं मी तुम्हाला सांगतो. एका बाजूनी धैर्य, धीर, कितीही थांबू, तयारी आहे असा, आणि एका बाजून याच क्षणात मिळवेन अशी तत्परता, या दोन मार्गांनी हे चालतं. एक साधू शिष्याने विचारलं की हे कधी होईल, मी इतकी वर्ष प्रयत्न करतोय. तो तळ्याच्या काठी होता. तो म्हणाला की चल नावेतून जाता आता सांगतो. आणि नाव वल्हत असताना एका वल्ह्यावर लिहिलेलं होतं की ध्यान आणि दुसऱ्या वल्ह्यावर लिहिलेलं होतं की धीर. ही दोन्ही एकाच वेळेला चालवण्याच्या गोष्टी आहेत. एकाच वेळेला ध्यान आत्ताच प्राप्त करीन, एकाच वेळेला धीर थांबायची ही तयारी आहे. अशा प्रकारे असं जर केलं तर सुयोग्य बोध होतो. एक प्रश्न आहे, मी तो खरा हा आधी घेणार होतो, कारण त्यांनी असं म्हटलेलं होतं की कृपा करून स्पष्टीकरण करावे, मी फोनवरून ऐकणार आहे. आता या पत्रामुळं आपल्या सत्संगाला प्रश्न विचारायचा आणि घरी फोनवरून सुद्धा ऐकण्याची सोय असल्यामुळं, कारण येता येणं शक्य नसेल तर तशा प्रकारचा हा पहिला प्रश्न आलेला आहे. मी आपले गुरुवारचे प्रवचन ऐकले, जे सत्संग ऐकलं असेल. आपण चिंतन मनन नामस्मरण यावर खूप छान प्रबोधन केलेत, थँक्यू, मला खूप आवडले. परंतु मी स्वतः करताना मला त्याचा काहीच अनुभव येईना. अगोदर चिदाकाश म्हणजे कुठून सुरू व कोठपर्यंत हे निश्चित होईना. खरंच आहे, चिंतन करताना चिदाकाश म्हणजे एक गोल आहे असे समजताना आपले मन त्या गोलात एक मिनिटही स्थिर राहू शकत नाही. हा भगिनींनी विचारलेला प्रश्न आहे, पण माझ्या एका मित्राला उभं गंध लावताना ते गंध थांबवायचं कुठं हे लावणाऱ्याला कळेना, कारण टक्कल पडून केस मागं गेलेले होते. कपाळ कुठं आहे हा अर्थात मी विनोद केला, या प्रश्नाशी संबंधित काही नाही. आपले मन त्या गोलात एक मिनिटही स्थिर राहू शकत नाही. नको असलेले विषयही तेथे आठवतात व उजळणी होते. मनन म्हणजे वेगळे काय करावे, नामस्मरण म्हणजे कोणत्या देवाचे नाम घ्यावे. सर्व देव समोर येतात व आपणही त्यांना नमस्कार करतो, म्हणजे सगुण मूर्ती. तर सगुण मूर्ती डोळ्यासमोर आणून नामस्मरण करावे का? मी विष्णू सहस्रनाम वाचले की विष्णू भगवान मूर्ती समोर येते. भगवद्गीता वाचली की कृष्ण मूर्ती समोर येते. तुकाराम गाथा वाचली की पांडुरंगाची मूर्ती समोर येते. रामाविषयी वाचले की राममूर्ती समोर येते. अशी मनाची द्विविधा अवस्था होते. कारण प्रत्येकाची कीर्ती महान आहे, वाचताना ऐकताना ते आपल्या मनाचा ठाव घेतात, पण नंतर कोणीच स्थिर राहत नाही. तेव्हा चिंतन सगुण मूर्तीचे करावे का व ते कसे करावे? चिंतन करताना एकच मूर्ती, कोणती सगुण मूर्ती डोळ्यासमोर ठेवू की ज्यामुळे माझ्याकडून चांगले नामस्मरण होईल? मग शुद्ध चिंतन कसे होईल? कृपा करून याचे स्पष्टीकरण करावे. मी फोनवरून ऐकणार आहे असं म्हटलेलं आहे, कृपा करून मार्गदर्शन मिळावे ही नम्र प्रार्थना. मी या कोण भगिनी आहेत त्यांना असं सांगेन की तुमची ऐकण्याची सुरुवात झालेली आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही ऐकण्याची सुरुवात केलीत आणि तुम्हाला प्रश्न पडला चिदाकाश म्हणजे काय, तुम्ही ऐकायला सुरुवात केली, तुम्हाला प्रश्न पडला की कोणत्या देवाला भजायचं, कारण राम ही आवडतो कृष्ण ही आवडतो अशा प्रकारे पांडुरंग ही आवडतो असं सगळं घडतं. स्थिर याच्याबद्दल या देवांबद्दल मात्र कोणीच राहत नाही. आणि चिंतन सगुण मूर्तीचे करावे का व ते कसे करावे? चिंतन करताना एकच एक कोणती सगुण मूर्ती डोळ्यासमोर ठेवू की ज्याने माझ्याकडून चांगले नामस्मरण होईल? याच्यासाठी फोनवर बोलून उपयोग नाही. मी बोलतोय आणि तुम्ही फोनवर ऐकताय. तुम्ही कोण आहात, कशा आहात, तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे, तुम्ही किती श्रवण केलेलं आहे, चिदाकाश म्हणजे काय? तर इथेही मी खुणा करून जरी सांगितलं तरी फोनवर तुम्हाला कसं कळणार, त्यामुळे ते तुम्हाला कळणं शक्य नाही. अशा सगळ्या अडचणी असल्यामुळं कृपा करून मार्गदर्शन करावे. तर मी असं म्हणेन की कृपा करून तुम्ही जेव्हा शक्य तेव्हा समक्ष उपस्थित राहावं. या ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मुळं तुम्ही घरी ऐकू शकता हे खरं आहे, पण हे वातावरण तुमच्या घरी नाही निर्माण होऊ शकत ऐकत असताना. इथं जी सघनता आहे ती सघनता घरी नाही अनुभवाला येऊ शकणार. तसंच इथं बराच काळ श्रवण केल्यावर काही गोष्टी आपल्या आपण स्पष्ट होतील की ज्या बरेच प्रश्न विचारल्यामुळे एका सत्संगात सांगून तुम्हाला समजणार देखील नाहीत असं मी तुम्हाला सांगतो. तरी देखील मला उत्तर टाळायचं नाहीये. चिदाकाश म्हणजे त्याला मस्तक आकाश, हृदय आकाश, मूर्धनी आकाश असं म्हणतात. तर फोनवर तुम्हाला एवढंच समजेल. मस्तकाच्या ठिकाणी एक आकाश आहे अशी कल्पना केलेली आहे त्याला, आणि ही कल्पना आहे असं लक्षात घ्या. डिसेक्शन करून तुम्हाला हे काही सापडणार नाही, पण मस्तकाच्या ठिकाणी एक पोकळी आहे कपाळाच्या मागच्या बाजूला, आणि आपला जो टाळू आहे त्याच्या खालच्या बाजूला, आणि जो जबडा आहे चेहऱ्याचा त्याच्या वर, अशी एक पोकळी, काल्पनिक पोकळी, तर त्याला चिदाकाश असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्या गोलात एक मिनिट भरी मन स्थिर राहू शकत नाही. तर एक मिनिट मन स्थिर राहणं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. तसंही तुम्ही तुमच्या हातात घड्याळ असेल कोणाच्या तर पहा की एक मिनिट तुमचं मन कोणाच स्थिर राहत नाही. एक दोन पाच दहा सेकंद गेले की एक विचार मनामध्ये येतो, त्यामुळे एक मिनिटाची बात तर आत्ता करायलाच नको असं मी तुम्हाला सांगेन. एक मिनिट म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. ध्यानाच्या वेळेला मिनिट दीड मिनिट असं जेव्हा विचाररहितता येते तेव्हा धारणा सिद्ध होते असं म्हणतात. इतकी मोठी गोष्ट आहे एक मिनिट म्हणजे. तर एक मिनिट काय, साधारण 7-8-10 सेकंदानंतर तुमच्या मनात विचार उठत असेल असं मला वाटतं. पण हे मन स्थिर होतं एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो. हे निश्चित स्थिर होतं, ध्यानाने स्थिर होतं. चंचलम ही मन कृष्ण, प्रमाथ ही बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम असं भगवंत मान्य करतात. त्याचा निग्रह करणं म्हणजे वाऱ्याला थांबवण्यासारखं आहे. तरी देखील अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते याच्यासाठी काही पूर्वपीठिका आहे अभ्यासाला. काही एक वैराग्य भाव आणि नियमित केलेला अभ्यास यांनी ते स्थिर होऊ शकतं. एवढं फोनवर आता त्यांनी ऐकून ठेवावं असं मी त्यांना सांगतो. ते स्थिर होतं हे निश्चित. नको असलेले विषयही तेथे आठवतात व उजळणी होते. मनन म्हणजे वेगळे काय करावे, नामस्मरण म्हणजे कोणत्या देवाचे नाम घ्यावे. तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नाम घ्या. जोपर्यंत सद्गुरु अनुग्रह देत नाहीत तोपर्यंत त्या त्या वेळेला आपल्या मनावर किंवा भावनेवर ज्याचा प्रभाव असेल त्याचं नाम खुशाल घ्या. तुम्ही तुम्ही औदुंबरला गेलात अथवा वाडीला गेलात अथवा गाणगापूरला गेलात तर दिगंबरा दिगंबरा म्हणा. तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेलात ओम नम शिवाय म्हणा. स्थान महात्म्याप्रमाणे म्हणा, आवडीप्रमाणे म्हणा, नाही स्थिर राहिलं तरी चालेल. एका देवावर एका नामावर जेव्हा तुम्हाला कोणी सद्गुरू सांगतील तेव्हा मग त्यांनी सांगितलेली साधनं ही पक्की धरून ठेवायची. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालू देत. फक्त एक लक्षात ठेवा, जो राम आहे तोच कृष्ण आहे, तोच दत्त आहे, तोच शिव आहे. एका परमात्म्यापासूनच हे सर्व आहेत, हे वेगवेगळे नाहीत. जसं इथं बसलेली सगळी मंडळी क्षेत्रज्ञ म्हणून एक असली तरी वेगवेगळी आहेत आणि आपण एक आहोत असा त्यांचा बोध नाही. आपण वेगवेगळे आहोत असा त्यांचा बोध आहे. तसं रामकृष्णांकडे ते वेगवेगळे आहेत अशा बोधानी पाहू नये, त्याला अबोध असं म्हणतात. ते एकच आहेत. चिंतन सगुण मूर्तीचे करावे का? जरूर करावे. तुमचं वाचन किती आहे माहित नाही, फोनवर बोलतोय आपण. पण रामाचं चिंतन म्हणजे रामाच्या रूपाचं चिंतन, गुणाचं चिंतन. रामाने ज्या गोष्टी सांगितल्या, तत्वज्ञान जगले, त्या तत्वज्ञानाचं चिंतन म्हणजे रामाचं चिंतन. कृष्णाचं चिंतन म्हणजे भगवद्गीतेचं चिंतन, कृष्ण चरित्राचं चिंतन, कृष्ण गुणांचं चिंतन. ते कसे करावे हे तर आता सांगितलं. चिंतन करताना एकच एक सगुण मूर्ती डोळ्यासमोर ठेवू, एकच ठेवायची. रामाचं ठेवत असताना मग मधूनच कृष्णाची नका आणू. चांगलं नामस्मरण होण्यासाठी बसून नामस्मरण करावं, डोळे मिटावेत. नाम मोजू नये, न मोजता नाम घ्यावं, शांतपणे नाम घ्यावं. आणि नाम घेतल्यानंतर अगदी मनात जरी नाम घेतलं तरी देखील नामाचा जो आवेग आहे तो सगळा शरीरामध्ये जिरला पाहिजे, मुरला पाहिजे, शांत झालं पाहिजे. त्या शांतीचा किंचित प्रत्यय घ्यायचा आणि मग पुढचं नामस्मरण करायचं. माळ घेऊन भराभरा नामस्मरण मात्र करायचं नाही. स्वामीजी म्हणत की तुम्ही रामाला जर सांगितलं की मी तुझं 1,25,000 नाम घेतलं तर तो म्हणेल थँक्यू. तसं नकोय, कारण नुसतं नाम घेऊन काही नाही. राम म्हटल्याबरोबर परमात्मा आठवला पाहिजे. आपण परमात्मा स्वरूप असं थोडं तरी चिंतन पाहिजे. आपल्याला शांतीचा स्पर्श होतो आहे असा भाव पाहिजे. हे मी या भगिनींना टेलिफोनवरून त्या ऐकतायत सांगतोय. मग शुद्ध चिंतन कसे होईल? होईल कसे होईल ते आधी एवढं तर करा, मग कसं होईल ते कळेल. कृपा करून याचे स्पष्टीकरण करावे. चांगलं आहे या फोनवरून आलेल्या प्रश्नाचा मी आदर करतो असं मी सांगतो. मात्र काही गोष्टी अशा राहतात की त्या समोर येऊनच विचारल्या पाहिजेत. जर तुम्हाला तशीच निकड असेल तर तुम्ही समोर येणं गरजेचं आहे. स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ब्रह्मनिष्ठ आणि ज्यांचं उत्तम श्रवण झालेलं आहे अशा श्रोत्रिय गुरूंकडे समिधा घेऊन त्यांना शरण जावं आणि प्रश्न विचारावा असं म्हटलेलं आहे. तर त्याचा त्या भावानी अर्थात टेलिफोनवरही तुम्ही विचारू शकाल. पण काही प्रश्न असे असतात साधने संबंधी जे समोर बसूनच विचारायला लागतात. किंवा तुम्ही समोर असणं गरजेचं असतं. तसंच तुम्ही दीर्घ काळ श्रवण करा, याच्यातल्या अनेक गोष्टी श्रवण करता करता देखील समजतील आणि त्याच्यातल्या सूक्ष्म गोष्टी मात्र तुम्हाला सांगायला किंवा शिकवायलाच लागतील. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली स्वामीजी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.